समाजचार बीज लक्षण. आता मानवाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतात. आपण विज्ञानात उत्क्रांतीवाद मानतो, परंतु येथे परमेश्वराच्या कल्पना सामर्थ्याने सजीव निर्जीव विश्व निर्माण होते असे सांगितले आहे. त्याला मुंडक उपनिषदाचा आधार आहे. ऐकूया तर. श्रीराम आता पाहो जाता उत्पत्ती, मनुष्यापासून मनुष्य होती, पशुपासून पशु निपजती प्रत्यक्ष आता. खेचरे आणि भूचरे, वनचरे आणि जलचरे, नाना प्रकारींची शरीरे शरीरापासून होती. तरी हे उत्पत्ती कैसी झाली, कासयाची कोणे केली, जेणे केली त्याची निर्मिली काया कोणे. ऐसे पाहता उदंड लांबले, परीमुळी शरीर कैसे झाले, कासयाचे उभारिले कोणे कैसे. ऐसी हे मागील आशंका, राहत गेली ते ऐका, कदापि जाजू घेऊ नका प्रत्ययो आलियाने. ब्रह्मी मूळ माया झाली, तेची अष्टधा प्रकृती बोलिली, भूती त्रिगुणी कालवली मूळ माया. ते मूळ माया वायो स्वरूप, वायो मध्ये जाणीवेचे रूप, तेची इच्छा परी आरोप ब्रह्मी न घडे. तथापि ब्रह्मी कल्पिला, तरी तो शब्द वाया गेला, आत्मा निर्गुण संचला शब्दातीत. आता ऐका प्रत्ययो, जाणो निधरावा निश्चयो, तरीच पाविजे जयो अनुभवाचा. माया ब्रह्मी जो समीर, त्यात जाणता तो ईश्वर, ईश्वर आणि सर्वेश्वर तयासीच बोलिजे. मूळ माया निर्माण झाली की ती परब्रह्माच्या एका भागावर वावरते. तेथे मी ब्रह्म आहे अशी शुद्ध जाणीव प्रगट होते. त्या जाणीवेला जे ब्रह्माचे अधिष्ठान असते तोच ईश्वर परमेश्वर होय. जाणता विष्णु भगवान, जाणता नेणता चतुरानन, नेणता महेश पंचानन अत्यंत भोळा. वायो मध्ये विष्णु होता, तो वायो स्वरूपची तत्वता, पुढे झाला देह धरता चतुर्भुजू. तैसाच ब्रह्मा आणि महेश, देह धरिती सावकाश, गुप्त प्रगट होता तयास वेळ नाही. अंतरीच स्त्रिया कल्पिल्या, तो त्या कल्पिताच निर्माण झाल्या, परीतयापासून प्रजा निर्मिल्या नाही त कदा. इच्छून पुत्र कल्पिले, ते प्रसंगी निर्माण झाले, येणे प्रकारे वर्तले हरिहरादिक. पुढे ब्रह्मयाने सृष्टी कल्पिली, इच्छे सरिसी सृष्टी झाली, जीवसृष्टी निर्माण केली ब्रह्मदेवे. नाना प्रकारीचे प्राणी कल्पिले, इच्छे सरिसे निर्माण झाले, अवघे जोडेची उदेले अंडज जारजादिक. एक जळ स्वेदापासून झाले, ते प्राणी स्वेदज बोलिले, एक वायो करिता झाले अकस्मात उद्बीज. जाणते नेणते प्राणी निर्मिले, वेदवदोन मार्गी लाविले, ब्रह्मयाने निर्माण केले येणे प्रकारे. मग शरीरापासून शरीरे, सृष्टी वाढली विकारे सकळ शरीरे येणे प्रकारे निर्माण झाली येथे आशंका फिटली सकळ सृष्टी विस्तारली विचार पाहता प्रत्यया आली यथान्वये ऐसी सृष्टी निर्माण केली पुढे विष्णूने कैसी प्रतिपाळिली हेही विवंचना पाहिली पाहिजे श्रोती सकळ प्राणी निर्माण झाले ते मूळ रूपे जाणून पाळिले शरीरे दैत्य निर्दाळिले नाना प्रकारींचे नाना अवतार धरणे दुष्टांचा संहार करणे धर्मस्थापाया कारणे विष्णू सजन्म म्हणून धर्मस्थापनेचे नर तेही विष्णूचे अवतार अभक्त दुर्जन रजनीचर सहजचि झाले आता प्राणी जे जन्मले ते नेणोन संहारले मूळ रूपे संहारिले येणे प्रकारे शरीरे रुद्र खवळेल तै जीवसृष्टी संहारेल अवघे ब्रह्मांड चिजळेल संहार काळी एवं उत्पत्ती स्थिती संहार याचा ऐसा आहे विचार श्रोती होऊन तत्पर अवधान द्यावे कल्पांती संहार घडेल तोच पुढे सांगिजेल पंच प्रलय ओळखेल तोच ज्ञानी इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे बीजलक्षण नाम समास चौथा श्रीराम।